चौऱ्याण्णव 1673 पन्हाळगड पुन्हा स्वराज्यात. एव्हाना राज्याभिषेकाच्या नियोजनाचे वारे रायगडावर वाहत होते. महाराजांना स्वराज्याच्या वेशीवरील अगदी मोक्याच्या ठिकाणचा पन्हाळगड.
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.